chinimandi.com पॉडकास्ट।
नफा कमी झाल्यामुळे केनियात दक्षिण आफ्रिकेतील फ्रेंच शुगरचे व्यवहार बंद। नफ्यात घट झाल्यामुळे केनिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये फ्रेंच शुगर फर्मचे काम बंद करणार आहेत। फ्रेंच साखर कंपनी टीरियोस कमोडिटीजने 2020 पर्यंत केनिया आणि दक्षिण आफ्रिकेत व्यवहार बंद ठेवून साखर व्यापार बंद करण्याचे जाहीर केले आहे। जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या नफ्यात घट झाली असल्याचे सांगण्यात आले। टीरियोस कमोडिटीज विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात आपली संस्था विकसित करण्याचा विचार करीत आहेत। दक्षिण आफ्रिका आणि केनिया या देशातील कार्यालय 31 मार्च 2020 रोजी साखर व्यापार आणि वितरण झाल्यानंतर सर्व व्यवहार बंद केले जातील। केनियामध्ये आपली कामे सुरू करताना फर्मने म्हटले आहे की ते या कार्यालयाचा उपयोग पूर्वीच्या आफ्रिकेच्या व्यापक क्षेत्रांपर्यंत विस्तार करण्याच्या मार्गावर करणार आहेत। साखर, इथेनॉल आणि स्टार्च उत्पादनांची निर्यात करण्याचे काम विशेषतः ज्या देशांकडे औद्योगिक सुविधा नाहीत अशा देशांना। केनियाच्या बाजारपेठेत आणि रवांडा आणि युगांडासारख्या शेजारच्या देशात साखरेची स्ट्रक्चरल आयात करणे हे नैरोबी विक्री कार्यालयाचे उद्दिष्ट आहे असे या कंपनीने म्हटले आहे। निझोइया, चमेलिल आणि सोनी शुगर या प्रमुख साखर उत्पादक कंपन्यांच्या कमी कामगिरीमुळे केनियामधील स्थानिक साखर उत्पादन कमी राहिले आहे। 2019 च्या 5 महिन्यात साखरेचे उत्पादन 60% घसरले आहे, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत साखर आयात 112% वाढून 112.213 टन इतकी झाली। साखर संचालनाच्या तारखेनुसार जानेवारी ते मे दरम्यान साखर आयात 80,596 ने वाढली। या अहवालात म्हटले आहे की जानेवारी ते मे या कालावधीत एकूण साखर आयात 1,72,213 टन होती, जी गतवर्षी याच काळात 80,596 टन होती। साखरेची आयात प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेच्या बाहेरून आणि कोमोसा प्रदेश आणि ब्राझील सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून केली जाते।